आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्हेनेझुएलामध्ये सत्तेचं जोपर्यंत सुरक्षित योग्य आणि न्याय्य हस्तांतरण होत नाही तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पष्टीकरण. व्हेनेझुएलावरील हल्ल्याच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उद्या आपत्कालीन बैठक. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. देशात तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळे 2029 पर्यंत सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेळेमध्ये न्याय मिळेल. गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारी यादी जाहीर. आता सविस्तर बातम्या. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मडुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेनं ताब्यात घेतलं असून न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर खटला चालवला जाईल अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिली. अमेरिकेनं काल सकाळी व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी काल फ्लोरिडा इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. आपल्या निर्देशानुसारच व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये विशेष लष्करी कारवाई करण्यात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केला. सत्तेचं जोपर्यंत सुरक्षित योग्य आणि न्याय्य हस्तांतरण होत नाही तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मडुरो यांच्यावर दहशतवाद, अंमली पदार्थांचा पुरवठा, अमेरिकेविरोधात मशीन गन आणि इतर संहारक शस्त्रांचा वापर यासारखे आरोप आहेत. तसंच आता व्हेनेझुएलाच्या भविष्याचा निर्णय अमेरिकाच घेईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान व्हेनेझुएलानं देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकेची ही कारवाई अतिशय गंभीर असून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मडुरो आणि त्यांच्या पत्नी कुठे आहेत हे अमेरिकेनं सांगावं अशी मागणी उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली आहे. रशिया, क्युबा, इराण यांसारख्या देशांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वावर हे अतिक्रमण असल्याचं या देशांनी म्हटलं आहे. हे आक्रमण आणखी न वाढवण्याचं आवाहन रशियानं केलं आहे. सर्व मुद्दे चर्चेद्वारे सोडवण्याचं आणि त्यासाठी मदत करण्याची तयारी रशियानं दाखवली आहे. व्हेनेझुएलावरील हल्ल्याच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उद्या आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य असणाऱ्या कोलंबिया देशाच्या मागणीवरून ही बैठक बोलावण्यात आली असून या निर्णयाला चीन आणि रशियानं पाठिंबा दिला आहे. कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय शांतता राखण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवतेचं रक्षण करणं याला जास्त महत्व देणं आवश्यक आहे असं गुस्तावो पेट्रो यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसंच ही कारवाई भीषण असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी या संदर्भात सांगितलं की संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त करून सांगितलं की अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असून या कारवाईचे गंभीर क्षेत्रीय परिणाम होऊ शकतात. व्हेनेझुएलामधील मानवाधिकार आणि कायद्याच्या राज्याचा सन्मान राखून सर्वसमावेशक संवाद करण्याचं आवाहन गुटेरस यांनी केलं आहे. दरम्यान व्हेनेझुएलामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांनी शक्यतो महत्वाचं काम नसल्यास व्हेनेझुएलामध्ये प्रवास करणं टाळावं. तसंच त्या देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी, अतिरिक्त प्रवास टाळावा, कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि व्हेनेझुएलाच्या राजधानी कारकस इथल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावं असे निर्देश परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी इथं आज 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. येत्या 11 तारखेपर्यंत या स्पर्धा डॉ संपूर्णानंद क्रीडा संकुलामध्ये सुरू राहणार असून विविध राज्यातील महिला आणि पुरुष गटात एकंदर 73 संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये 1000 पेक्षा जास्त स्पर्धक खेळणार असून पूर्वांचल भागामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे 2029 पर्यंत सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेळेमध्ये न्याय मिळेल असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. अंदमान निकोबार बेटावरील श्री विजयपूरम इथं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नवीन फौजदारी कायद्यामुळे तपास वेगानं पुढे जात असून शिक्षा बजावण्याचा दरही वाढला आहे असं ते म्हणाले. 2021 देशात कोणतीही मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळा नव्हती, मात्र आज ही संख्या 1000 पोहोचली आहे. येत्या 5 वर्षात देशभरात फॉरेन्सिक प्रयोगशाळांचं जाळं निर्माण करण्यासाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून 2029 देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी आणि केंद्रीय फॉरेन्सिक प्रयोगशाळा असेल अशी माहितीही शहा यांनी यावेळी दिली. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी काल जाहीर झाली. त्यानुसार राज्यातल्या महानगरपालिकांच्या 2,869 प्रभागांमधून 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर 33,427 अर्ज आले होते. त्यातले 24,771 अर्ज वैध ठरले. त्यापैकी 8,840 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. राज्यात सर्वाधिक 1,700 उमेदवार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तर 1,166 उमेदवार पुणे महापालिका निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत. नागपूरमध्ये 993 उमेदवार आहेत. सर्वात कमी 230 उमेदवार इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. साताऱ्यात सुरू असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल 3 दिवशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. कार्यक्रमात नियोजित सावित्रीबाई फुले स्मारक संकल्प चित्रफीत दाखवण्यात आली. दरम्यान गेले 3 दिवस सुरू असलेल्या या साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित रघुवीर चौधरी यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या 3 एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. संघाचं नेतृत्व शुभमन गिल याच्याकडे आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरला देण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद सिराज याचंही संघामध्ये पुनरागमन झालं आहे. 11 ते 18 जानेवारी दरम्यान भारतामध्ये ही मालिका होणार आहे. हवामान. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासाठी उद्यापर्यंत दाट ते अतिदाट धुक्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. येत्या 3 दिवसात पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये थंडीच्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीमध्ये कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक 298 नोंदवला गेला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. व्हेनेझुएलामध्ये सत्तेचं जोपर्यंत सुरक्षित, योग्य आणि न्याय्य हस्तांतरण होत नाही तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवणार, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पष्टीकरण. व्हेनेझुएलावरील हल्ल्याच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उद्या आपत्कालीन बैठक. व्हेनेझुएलामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. देशात 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे 2029 सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेळेमध्ये न्याय मिळेल, गृहमंत्री अमित शहा. आणि राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.